चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजय डेली शुगर मार्केट अपडेट। आज मंगळवार 28 जुलै 2020। डोमेस्टिक मार्केट, देशभरात बाजारात मागणी स्थिर होती। महाराष्ट्रामध्ये असतील साखरेचा व्यापार 3180 रुपये ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर एमटीसीचा व्यापार 3280 रुपये ते 3310 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटकामध्ये असतील साखरेचा व्यापार 3350 रुपये ते 3400 रुपये राहिला, तर एमटीसीचा व्यापार 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशामध्ये एमटीसीचा व्यापार 3290 रुपये ते 3330 रुपये होता। गुजरातमध्ये एसटीसीचा व्यापार 3311 रुपये राहिला, तर एमटीसीचा व्यापार 3311 रुपये ते 3321 रुपये होता। तमिळनाडूमध्ये एसटीसीचा व्यापार 3400 रुपये ते 3475 रुपये होता, तर एमटीसीचा व्यापार 3450 रुपये ते 3475 रुपये राहिला। इंटरनॅशनल मार्केट, लंडन वर्ल्ड शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 367.50 डॉलर प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 12.24 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.839 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 5.1448 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 3108 रुपये प्रति बॅरल, क्रूड WTI 41.42 डॉलर होते। इक्विटी BSE सेन्सेस 558.22 अंकांनी खाली येऊन 38,492.95 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 168.75 अंकांनी वर येऊन 11,300.55 अंकावर बंद झाला।